गाण्याचं वेळ कधी कोणाला जडेल काही सांगता येत नाही. एका माणसाला गाण्याचं फार वेड होतं. तो सतत गाणं गायचा, 24 तास गाणं गायचा. प्रत्येक काम करताना तो प्रत्येक गोष्ट गाण्यातच सांगायचा. परिणाम असा की त्याच्या मुलाला त्याचं वेड लागलं आणि त्याचा मुलगा शाळेत गेल्यानंतर शाळेतल्या मुलींना छेडायचा गाण्यामध्ये, शाळेतल्या मुलांना मारायचा गाण्यामध्ये. आता हे सगळं पाहून ती सगळी मुलं त्याच्या घरी आली, मास्टर त्याच्या घरी आले आणि त्याच्या वडिलांना म्हणाले, हे बघा तुमचा बाळ्या शाळेत आल्यानंतर मुलींना गाण्यात छेडतो, मुलांना गाण्यामध्ये मारतो, तुम्ही त्याला समजवा. आता हे ऐकल्यानंतर बाळ्याच्या बापाने बाळ्याला समजवलं कसं गाण्यामध्ये, ऐका.
कान खाली खन खन वाजवीन रे बाळ्या.